अथ श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। हे वासुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे दुष्ट दानव मर्दना, श्री हरि पावमाते। तुझा प्राप्तीचे साधन कर्मादिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझे ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिर्वाण भाषे भीतरी, त्याचे सांग करू हरी, सेवन ते कवण्यारिती। गिर्वाणाचा नसे गंध, त्यातून माझे मती मंद, कमलातील मकरंद बेडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्यपदरी बांधले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशातही अंधत्व आता आले आहे दृष्टी ते। ऐसा सर्वाजोनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीचा मनी जाती जिरोनी मनोरथ। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणल्या मनात तडी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात पाट पाण्याचे पांडुरंग। ऐशा त्यातव कृपेचा दासगणू हा भुकेला साचा, घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात। तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन, अमृताचा लाभता कण रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी देश मुख पाटला ठाई, मुक्का माते दुफडी बाई येऊन बसली हे ऐकिले। जेथ जेथ हे नांदे दुफडी, तेथ तेथ हे करी होडी, अवघ्या सुखाची रांगोळी इचा पायी होतसे। क्षयरोग तो शरीराला, वा दुफडी रोग समाजाला, नेतसे यम सदनाला प्रयत्न पडती लुळे तेथ। असो तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावीचा अधिकारी, पाटील गावीची पंढरी, काही कामावरून खरी कुरबुर झाले उभयतात। तो असे मर्या महार देशमुखाचा जाला जोर, तो बोलला उणे उत्तर खंडू पाटला कारणे। पाटील वदला त्यावरी, तुझी रीत ही नाही बरी, गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये। पुणे उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे जाणमनी। तरी महार ऐकेना करू लागला चेष्टा नाना, त्याच्या एकोणी भाषणा पाटील खवळला मानसी। बाचा बाचीचे कारण होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून पाठवणे मोठे पाटलाला। तो टप्पा न्यायासी सांगितले होते महारासी, की तू असाच जा अकोल्यासी तहशिलीत टप्पा द्याया। ते एकोणी वदला महार, मी नहा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी बोंबाशम घ्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला हाव भाव ही तैसा केला, मूठ वळवणी हात नेला त्याने आपल्या मुखा पुढे। ती त्याची पाहून कृती खंडू पाटील कोपला चित्ती, भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात। त्याच काठीचा केला प्रहार महाराजच्या हातावर, पाटील मूळचा जोरदार त्याने रागे केला प्रहार। त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी, महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर। पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला, तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो। तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सजनी, मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले। वा वा छान गोष्ट झाली, आपणा कुरापत काढण्या भली, ही अनायसे संधी आली ती उपयोगी न दवडणे। त्यांनी त्या महाराशी तत्काळ नेले कचेरीसी, समजाविले अधिकाऱ्यासी कोठे नाटे विभूद। कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या यत्किंचित, काट्याचेच होतात नायटे ते अवलोका। फिर्यात त्या महाराची पुस्तकात नोंदली साची, आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया। शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार, पाटलाच्या पदी थोर बेडी करी हात कड्या। ते खंडू पाटला समजले धावे त्याचे दणाणले, तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंता तुर। जाशी गावी मी वाघा परी वागत होतो आजवरी, तेथेच काहा श्रीहरी प्रसंग आणिला बेडीचा। अभ्रदारास अपमान वाटे मरणा होऊन मरण, बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना। खंडू हताश होऊन बसला तो एक विचार सुचला त्याला, श्री गजानन महाराजाला साकडे हे घालावे। त्या साधूचे वासून या संकटाचे निरसन, करणारान कोणी आना राहिला या वर्हाडी। लौकिकी यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला, खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस। येताच केला नमस्कार शीर ठेविले पायावर, महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीनी त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नाय टाकीला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यास त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला समर्था माझ्या इज्जतीला तुझ विण कोण रक्षील उद्या येतील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकोनी पायात ऐसे आज ऐकिले त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येते चिचिरा ही ह्या तलवार देतो करा वेळ करू नका हो अभ्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा त्या अपराध रूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये काळी जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ठ भक्षणाला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तव तेथे भगवंताने भली अब्रू त्याचे रक्षण केली प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली नग्न करण्यासाठी भली तिचे करा हो रक्षण ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला आसवांचा तो चालला पूरनेत्रा वाटे हो घरची माणसे चिंता तूर आधीच झाली होती फार नाही त्याच्या शोका पार तो सांगावा कोठवरी इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळिले खंडू पाटला हृदयी धरले त्याचे सांत्वन करावया अरे कर्म करत्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता वाहू नको स्वार्थदृष्टी बळावता ऐसेच होते तत्वता खऱ्या नीतीची ही वार्ता अणुमात्र त्या कळत नसे तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थे करू पाहता मागे कौरव पांडवात स्वार्थेच आला विपट सत्य परी पांडवांचा पक्ष तेथ न्याय खरा होता की म्हणून पांडवा कारणे साह्य केले भगवंताने सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना जा भिऊ नकोस तिळभर बेडे न तुशी पडणार किती जरी केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे झाले पाटील निर्दोषी म्हणून सुटले जे का संत मुखा वाटे आले तेन खोटे होई कधी पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार कोणा नाही आवडणार अमृत ते सेवावया पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राहावया कारणे समर्थाला निजगृही असता पाटील सदनात गजानन स्वामी समर्थ ब्राह्मण आले अवचित धापात तैलंगी तैलंगी विद्वान अस्ति कर्मठ वेदावरी प्रीती परिधनाचा लोभ चित्ती राही ज्यांचा विशेष ते काही मिळेले म्हणून समर्थाकडे आले जाण तई होते पांगरुण घेऊन समर्थ निजलेले त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र जटेचे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून आसनी उठून बसली गजाननाची स्वारी पहा आणि ऐसे बदले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैदिक झाला हीनत्व वेद विद्येला आणू नकारे निरर्थक हीन विद्या पोटाची मोक्षदात्री आहे साची बाडोईस बांधल्या शालीची किंमत काही राखा हो मी म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वर मनी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका जीरूच्या ब्राह्मणांनी म्हणण्या सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी धडधड म्हणून दाखविला चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वसिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे तैलंगी ते एकून चकित झाले अधोवदन बैसले मुखवरी करण्या आपुले भयमनी वाटले त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे का होणार दीपांचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी विप्रमणती आपुल्या मनी हा पिसा कशाचा महाज्ञानी चारी वेद याच्या वदनी नांदतात प्रत्यक्ष हा विधाताच होय दुसरा शंका येथे नुरली जरा हा असावा ब्राह्मण खरा जातीने की निसंशय परमहंस दीक्षायाची वार्तान उरली बंधनाची कोणत्याही प्रकारची हा जीवनमुक्त सिद्ध योगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली खरी हा वामदेव याला दुसरी उपमानती द्यावया असो खंडू पाटला कडून त्या ब्राह्मणा लागून देते झाले दयाधन रुपया रुपया दक्षिणा ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले महाराज हे कंटाळले उपाधी लागावचा श्रोते खऱ्या संतापृत उपाधीना असे पटत दांभिकाला मात्र भूषण होते तियेचे गावाच्या उत्तरेला एक मळा सान्निध्याला या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार लिंबतरूंचे थंडगार छाया होती ते ठाई हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे त्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्निध बसले एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत समर्थ म्हणाले कृष्णाजीसी मी आलो तुझ्या मळ्यासी काही दिवस रहावयासी या श्री शंकरा सन्निध हा भोला नाथ कर्पूर गौर नीलकंठ पार्वतीवर हा राज राजेश्वर आहे अह्या देवांचा तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी विचार केला इथे येण्याचा तो भला देसावली करून ते वाक्य ऐकले सहा पत्रे आणविले ओट्यावरी छप्पर केले कृष्णाजीने तत्काळ समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला राजा जाय जया स्थला तीच होते राजधानी महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम को काट्या खाण्यापिण्याची तरतूद सारी निजांगे कृष्णाजी पाटील करी समर्थ ते जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे असो गजानन असता म्हणत गोष्ट घडली अद्भुत येते झाले फिरत फिरत दहावीस गुसावी ते ठाया समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये गोसावी म्हणती पाटलासी आम्ही आहो तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन गंगोत्री जमनोत्री केदार हिंगलाज गिरनार डाकोर ऐशी क्षेत्रे अपार पाहिले पायी फिरूनी ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्याहो साचे महाराज ही आमचे आहे सांप्रत बरोबर हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलाम हरी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने शिरापुरीचे अयाचित आम्हा द्यावे तुम्ही त्वरित लागे जो ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा तीन दिवस येथे राहू चौथे दिवशी येथून जाऊ पाटील नका कष्टी हो साधून घ्याही परवणी तुम्ही पोशिला मळ्यात वेडा पिसा नंगा धूत मग आम्हा देण्या अयाचित मागे पुढे का पाहता गाढवासी पोषिती गाई सलाथा मारिती ती का म्हणावे संमती पहा विचार करून आम्ही गोसावी वैराग्य भरित जाणतो अवघा वेदांत मर्जी असल्या मळ्यात या पोथी एकावया कृष्णाजी म्हणे त्यावरी उद्या घालीन शिरापुरी आज आईत भाकरी त्याच जाव्या घेऊन जितुका गांजा ओढाल तितुका तेथेच मिळेल तेथे चालता बोलता कंठ निळ बसला आहे पत्र्यामध्ये दोन प्रहराची वेळा करी घेतल्या चूण भाकरी मळ्यात येऊन विहिरीवरी बसले गोसावी भोजना समर्थांच्या समोरी एका चपरा भीतरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासनी त्यांचा जो होता महंत ब्रह्मगिरी नामे सत्य तो भगवद्गीते प्रत वाचू लागला अस्तमानी गोसावी श्रवणा बैसले गावातूनही काही आले पोथी एका वया भले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची नैनं चिंदंती हा श्लोक निरूपणाचा होता देख ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे निरूपण त्याचे ऐकले गाव कर्यास नाही पटले ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्द छल सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्या भीतरी गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया लोक म्हणते छपराला निरूपणाचा भाग झाला. येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष. तेथे एकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या भाषणी गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया बसले होते घेऊन या. त्या पत्र्याची आठाया चालली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्या वरी बसले होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वरच्या वरी प्याया देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिणगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची दृष्टी न गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर. पलंग पेटला अखेर एकदम चहू बाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा. पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरू ना. लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. तीन आता विजयाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे भास्करा अग्नि विजविण्याचे. कारण नाही तुला साचे जलमुळीच आणू नको. ओहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत खरी भगवद्गीता साकल्ले. त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरिणी तत्काळ. ब्रह्मान जाडी अनळ याचा प्रत्यय दाखवा. नैनं चिंदंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगे बसण्याचा. जा जा भास्करा लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बसवी अत्याधरी या जडत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावोनी. ब्रह्मगिरीचा सव्य पाणी धरिला त्याने निज करे. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार. तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला घुंगुरडे. पलंग पेटला चौफेर ज्वाळा निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर हल्ले मुडी नवी दुखेही. श्री प्रल्हाद कयाधू सूत उभा केला अग्नीत. हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती. त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे. मळ्या माझे कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला नन्या पलंगापाशी. महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. तेन मानी भास्कर ओढीत आणिला फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरु रायांच्या. नैनंद ती पावक हे खरे करून दावा वाक्य. ऐसे बोलता महाराज देख गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत मी पोट भर्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीधामा. केला खटाटो परिकामा गीता शास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो शरण तुला अभय दे. शेगावच्या जनांनी केली समर्था विनवणी. आपण अग्नी पासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्या करिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा नडकी बरे। म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञान जेठी, गोसावी झाला हिमकुटी तो न काही बोलला। लोक विनंती सजाया मान खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून एक पळही न लागले त्या। अवघाच होता जळाला जो भाग शेष उरला, तो लोकांनी विजविला साक्ष दावण्या इतरांसी। ब्रह्मगिरी पायी लागला निरभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगा जला मल कोठू निराही तेथ। मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीस बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून दे रे। ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावेळ न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक। नुसते शब्द पांडित्य माजले जगी अतो नात, तेणेचा आहे झाला घात आपुल्या या संस्कृतीचा। गोसावी मच्छिंद्र जालंधर गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार किती म्हणून सांगावा। स्वानुभवाचे झाले यती श्री शंकराचार्य निश्चिती, प्रपंची राहून ब्रह्मस्थिती अनुभविली एकनाथांनी। स्वामी समर्थ ब्रह्मचारी हेही ब्रह्म साक्षात्कारी, होऊन गेले भूमीवरी यांची चरित्रे आणि मना। उगीच खाया शिरापुरी भटकू नको भूमीवरी, सारन तया माजारी ये तुले ही गवसणार। ऐसा बोध एकेला ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्रात काळीच उठून गेला कोणान भेटता शिष्यांसह। ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी, जो तो आला पहावयासी मळ्यात जळलेल्या पलंगाते। हा दास गुण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविकांभवाब्धीत हेची इच्छी दास गण। शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु। इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः। ओ